बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालहक्क संहितेतील 5 महत्त्वाची तत्वे पुढील प्रमाणे आहेत. 1. स्वाभिमानी जपण. 2. मुलांचे हित सर्वोत्तम. 3. समानता आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव नको. 4. मुलांचा एक महत्त्वाचं. 5. ठपका देऊन वागणं नाही. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.